आज आपण मुलांना हाताचा पंजा आणि पायाचे पाऊल याची ओळख करून देणार आहोत. हा आहे आजचा उपक्रम. कृती, मुलाबरोबर बसा आणि मुलाला सांगा, तुझे हात दाखव. मुलाने हात दाखवले की मग तुम्ही तुमचा हात दाखवून सांगा की हा माझा हात. मग मुलाला तुमच्या हाताचा पंजा म्हणजे बोट असलेला भाग दाखवून सांगा की याला हाताचा पंजा म्हणतात. काय म्हणतात तू सांग. मूल सांगेल हाताचा पंजा. बरोबर, परत एकदा सांग, याला काय म्हणतात असे विचारून पंजा असे म्हणून घ्या. आता मुलाला त्याच्या हाताचा पंजा दाखवायला सांगा. मुलाने पंजा दाखवला की बरोबर असे म्हणा. मग तुम्ही तुमच्या हाताचा पंजा वर खाली करून दाखवा. मुलाला पण याच प्रमाणे पंजा हलवायला सांगा. यानंतर हाताची बोटे दाखवून सांगा की याला म्हणतात हाताची बोटे. काय म्हणतात? हाताची बोटे. तू सांग. मूल सांगेल हाताची बोटे. पुन्हा एकदा मुलाला विचारा, काय म्हणायचं याला? बोटे, हाताची बोटे असे म्हणून बोटे असे दोन तीनदा म्हणून घ्या. मुलाला तुम्ही तुमच्या हाताची बोट हलवून दाखवा. मग मुलाला पण बोटे हलवायला सांगा. मुलाला बोटांकडे नीट बघ आता असे सांगा आणि प्रत्येक बोटाला कशी नख आहेत हे दाखवा. दोन्ही हाताच्या प्रत्येक बोटाला नख आहे हे मुलाच्या लक्षात आणून द्या. याच प्रकारे पायाचे पाऊल म्हणजे एकदम खालचा भाग ज्याच्यावर आपण उभे राहतो तो, आणि पायाची बोटे यांची पण ओळख करून द्या. यानंतर मुलाला खालील कृती करायला सांगा आणि प्रत्येक कृती करायला वेळ द्या. मुलाने एक कृती नीट करून दाखवली की मग पुढची कृती करायला सांगा. बघा हा मी काय सांगते ते नीट ऐका आणि त्याप्रमाणे मुलालाही एक 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 सूचना द्या, कृती करायला सांगा. हाताचा पंजा हलवून दाखव, हाताची बोटे हलवून दाखव, दोन्ही हात वर कर, तुझी पावलं दाखव, पायाची बोट दाखव, आता खाली बस आणि पावले हलवून दाखव. मुलांनी प्रत्येक कृती केल्यानंतर ती कृती मुलांनी बरोबर केली असेल तर शाबास, बरोबर असे म्हणा. गरज असेल तिथे त्याला मदतही करा. या सर्व कृतीमुळे मुलाला पंजा, पाऊल, बोटे ही नावे लक्षात येतील आणि हळूहळू आपण त्याचा सराव करत राहिलो की ती नावं मुलांच्या लक्षात राहतील.